chinimandi.com पॉडकास्ट।
कोरोना, घरगुती साखरेचा वापर कमी होण्याची शक्यता। लॉकडाऊनमुळे इतर उद्योगासह साखर उद्योगावरही खूप खोलवर परिणाम झाला आहे। घरगुती साखरेचा वापर कमी झाला आहे। अहवालानुसार या हंगामात साखरेच्या वापरामध्ये जवळपास 20 लाख टनापर्यंत घट येऊ शकते। लॉकडाऊनचा थेट परिणाम साखर उद्योग आणि शेतकऱ्यांवर होत आहे। भारतात घरगुती वापरासाठी साखरेची विक्री होते आणि मिठाई, फार्मास्युटिकल्स आणि पेय पदार्थात साखरेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। लॉकडाऊनमुळे हे सर्व उद्योग बंद आहेत। उन्हाळ्याच्या सुरुवातीनंतर कोल्ड्रिंक्स, मिठाईसह इतर पदार्थांसाठी साखरेला चांगली मागणी असते। आता सर्वत्र लॉकडाऊन आहे, यामुळे साखरेची विक्री पूर्ण ठप्प झाली आहे। कारखान्यांच्या गोदामात साखरेच्या पोत्यांचा खच पडला आहे। नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे MD प्रकाश नाईक नवरे यांनी सांगितलं की 260 लाख टन घरगुती वापराच्या तुलनेत यावर्षी वापर 240 लाख टन होऊ शकतो। ते म्हणाले, या उन्हाळ्यादरम्यान साखरेची मागणी कमी होऊ शकते। लॉकडाऊन संपल्यानंतर पूर्ण साखर पुरवठ्याची श्रृंखला पुन्हा तयार करण्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतील।